आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीन म्यानमारच्या राष्ट्राध्यक्षां बरोबर चर्चा करतले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आनी ऑस्ट्रेलियाचे संरक्षण मंत्री रिचर्ड माल्स आज नवी दिल्लीन दुसऱ्या भारत ऑस्ट्रेलिया संरक्षण मंत्री संवादाची सय येजमानकी चलयतले. शेती आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान आज मध्य प्रदेशांत खेत बचाव अभियान सुरू करतले. रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरून जेगीत दुसरे खेप आयपीएल सर्त जिखली. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीन म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन आव लायन हांचे बरोबर चर्चा करतले. दोनी देशांमधले इतिहासीक आनी संस्कृतीक संबंध आनीक घटमूट करपाविशी उलोवणी जातली. सुरक्षा आनी कनेक्टिव्हिटी सयत म्यानमार आनी भारत हांचे मदल्या संबंधाच्या पुराय आंगांचेर ह्या चर्चे वेळार विचार विनिमय जातलो. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत दोवाल हांणी काल सांजवेळा दिल्लीन म्यानमारच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष भारताच्या 5 दिसांच्या भोवणेर शेनवारा बिहारांतल्या गया शारांत पावले. तांचे बरोबर कॅबिनेट मंत्री, वरिष्ठ अधिकारी, वेवसायीक फुडारी हांचो आसपाव आशिल्ले उंचेल्या पावण्यावेले शिष्टमंडळ आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नागरिकांक सध्याच्या खर उष्णतेच्या दिसांनी सामकी कुयदाद घेवपाचे आनी सरकारी मार्गदर्शक तत्वांक पाळो दिवचे अशें आवाहन केलां. ते काल आकाशवाणीवेल्या मन की बात कार्यावळींत उलयताले.
इस समय देश के ज्यादातर हिस्सों में बहुत गर्मी पड़ रही है. तेज धूप, गर्म हवाएं, ऐसे मौसम में अपना ध्यान रखना बहुत जरूरी है. पानी पीते रहिए. धूप में अगर निकलना ही पड़े तो थोड़ा संभल कर निकले. इस दिशा में सरकार की भिन्न भिन्न डिपार्टमेंट्स ने जो गाइडलाइंस जारी की है वो भी भूलिएगा नहीं.
मोदी हांणी गोंयांतले एक सेवानिवृत्त शिक्षक बाळकृष्ण अय्यांचोय उल्लेख केलो, जांणी लोलये माड्डीतळा वाठारांतल्या उदकाच्या प्रश्नाचेर उपाय काडपा खातीर काम करपाक सुरवात केल्ले. हे विशीं उलयतना बाळकृष्ण अय्यांनी सांगले,
हे घरचे वागेले उदक जे आसा हे साधारण फेब्रुवारी पर्यंत लागी 5-6 घरां मेळटाले आणि नंतर ते फक्त खावचे पुरते घरा कडेन येऊन मेळटाले लोकांक. पण डिमांड त्या जाय तितले चड उदका साठी लोकांनी म्हाका त्रास केलो आणि हांवें दुसरो जागो घेऊन थंय बांय मारली आणि योगायोगान म्हाका त्या बांयी उदक चड मेळ्ळे आणि थंयच्यान जवळ जवळ 80-90 पायप घरा कडेन बसून घालून हांवें ते उदक पयले घरा कडेन हाडले आणि परत दुसरो पंप लावून हांगच्यान ते बाकीच्या लोकांक दिवचे साठी हांवें पायपांनी मुखार पुश केले.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आनी ऑस्ट्रेलियाचे उपप्रधानमंत्री आनी संरक्षण मंत्री रिचर्ड माल्स आज नवी दिल्लीन जावपा आशिल्ल्या दुसऱ्या भारत ऑस्ट्रेलिया संरक्षण मंत्री संवादाचे सय येजमानकी चलयतले. ह्या संवादान संरक्षण आनी सुरक्षा सहकार्य घटमूट करप, लष्करी परस्पर कार्यक्षमता वाढप, तशेंच संयुक्त विकास आनी संयुक्त उत्पादनाच्यो संदी सयत उद्देगीक सहकार्याची चर्चा जातली अशें संरक्षण मंत्रालयान सांगलें. ही बसका द्विपक्षीय सुरक्षा संबंध आनी घटमूट करपाक, धोरणात्मक विश्वास आनी सहकार्य वाढोवपाक, इंडो पॅसिफीक वाठारांत स्थैर्य आनी सुरक्षितेक चालना दिवपाक आनी संरक्षण आनी सुरक्षा मळार सहकार्याच्या नव्या क्षेत्रांची वळख करून दिवपाक मदत करतली अशी अपेक्षा आसा. महाराष्ट्रांत सत्ताधारी महायुती आघाडीन आतां जावपा आशिल्ल्या विधान परिशदेच्या 17 जागांच्या वेंचणुका खातीर काल आपलो सीट वांटपाचो फॉर्म्युला निश्चित केला. हाचे प्रमाण भाजप 11 जाग्यांचेर, शिवसेना 4 आनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हळ्यार एनसीपी 2 जाग्यांचेर वेंचणूक लढयतलो. विरोधी महाविकास आघाडीन पयलींच 17 पैकी 15 जाग्यांचे वांटप जाहीर केल्ले, जातून काँग्रेस 8, शिवसेना युबीटी 4 जाग्यांचेर आनी शरद पवार हांच्या फुडारपणाखालची राष्ट्रवादी काँग्रेस 3 जाग्यांचेर वेंचणूक लढयतली. ह्या वेंचणुके खातीर उमेदवारी दाखल करपाचो आज निमाणो दीस. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
शेती आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान आज मध्य प्रदेशातल्या रायसेन जिल्ह्यातल्यान खेत बचाव अभियान सुरू करतले. महिनोभर चलपी ही मोहीम 30 जून मेरेन चलतली. या अभियानाचा मुखेल भर साऱ्याचा समतोल आणि विवेकपूर्ण वापर, हवामान संबंधित आव्हानाच्या फाटभुयेर शेतकऱ्यांक वेळार सल्लो दिवप, पंचायत पावण्यार सक्रिय सहभाग आणि योजनांचा लाभ थेट गावांमेरेन पावप हाचेर आसतलो. अभियान सुरू जावच्या पयलीं चौहान हांणी सगळ्या राज्यांच्या मुखेलमंत्र्याकडे या अभियानान वांटो घेवपा खातीर उलोवणी केल्या. मंत्र्यांनी केंद्रीय मंत्री हेर लोकप्रतिनिधींकूय या उपक्रमान वांटेकार जावपाचे आवाहन केलां. तशेंच कृषी विज्ञान केंद्रां, ICAR संस्था, शेती विद्यापीठां, केंद्र आनी राज्य सरकारांच्या वरिष्ठ शेती अधिकाऱ्यांकडेनूय तांणी व्हर्च्युअल संवाद साधलो आनी भौशीक सहभागांतल्यान ही मोहीम मुखार व्हरपाचो उलो मारलो. किसान क्रेडिट कार्ड, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, पीक विमा योजना आनी सॉयल हेल्थ कार्ड ह्या सारख्या येवजण्यांचो फायदो शेतकारां मेरेन पावोवन ह्या अभियानाक एक बहुआयामी स्वरूप दिवपाक जाय अशें मंत्र्यान मुखार सांगलें. सध्याच्या भूराजकीय परिस्थितींतूय देशभर पेट्रोल, डिझल आनी LPG रांदपाचो गॅस सतत उपलब्ध आसतलो हाची काळजी इंडियन ऑयल, BPCL आनी HPCL ह्यो सार्वजनिक क्षेत्रांतल्यो तेल विपणन कंपन्यो घेतात. ह्या कंपन्यांची टर्मिनल्स, डिपोज, पायपलायन्स, सिलिंडर आनी LPG भरपी प्रकल्प आनी किरकोळ विक्री केंद्रांच्या व्यापक जाळ्यावरवीं हे साध्य करतात. कसलोच अडथळो येनासतना पुरवण जायत रावची हाका लागून ह्यो OMC राज्य सरकाराबरोबर आनी थळाव्या प्रशासनाबरोबर समन्वय साधून काम करतात. नागरिकांनी त्यांच्या सर्वसामान्य पद्धतीनूच खरेदी करची, भिवून खरेदी करप टाळचे असे आवाहन केला. तसेच इंधनाच्या उपलब्धतेविषयी अचूक माहिती मेळपा खातीर गिरायकांनी फक्त अधिकृत संस्थांकडल्यान आनी तेल विपणन कंपन्यांकडल्यान येवपी अधिकृत माहितीचेरूच विश्वास दवरचो असे आवाहन केला. भारताची उदक संशोधन आनी नवनिर्माण परिसंस्था घटमूट करपा खातीर जल शक्ती मंत्रालय आज नवी दिल्लीन उदका मळार संशोधन आनी विकासाचे राष्ट्रीय कार्यशाळा घडोवन हाडटले. मंत्रालयान दिल्ल्या माहिती प्रमाण ह्या सुवाळ्याचो एक मुखेल वैशिश्ट म्हळ्यार उदक साधन संपत्ती वेवस्थापन, पिवपाचे उदक, हवामान लवचिकता, उदकाचो योग्य वापर ह्या सारख्या प्राधान्य दिल्ल्या वाठारांनी अत्याधुनीक संशोधनाक चालना दिवपा खातीर उदक उपक्रमाचेर MAHA सुरवात. मंत्रालय उदक मळार उत्पादन प्रोटोटायप विकासाक प्रोत्साहन दिवपा खातीर भारत वीन पोर्टल अंतर्गत स्टार्टअप्स आनी सुक्ष्म लघु आनी मध्यम उद्देगां खातीर उक्ती निमंत्रण प्रक्रिया सुरू करतले. ह्या कार्यशाळेन जल संचन, जनभागीदारी, कॅच द रेन ह्या डिजिटल प्लॅटफॉर्माची सुरवात जातली. ह्या एका दिसाच्या कार्यशाळेन केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील आनी विज्ञान आनी तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग वांटो घेतले आनी जोडपणान ताचें उक्तावण करतले. भारतीय हवामान खात्यान आज गुजरात, केरला, माहे, लक्षद्वीप, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, ओडिसा, तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल आनी अस्तंत मध्य प्रदेशान उत्तरांगराच्या पावस पडपाचो अदमास उक्तायला. IMD म्हणण्या प्रमाण मध्य महाराष्ट्र, ओडिसा आनी अस्तंत मध्य प्रदेशान गडगड आनी कऱ्यांचो पावस पडपाची शक्यताय आसा. हवामान खात्यान फुडल्या 2 दिसांत दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, बिहार, झारखंड आनी अस्तंत राजस्थानान गडगडाबरोबर जगलावपाचे अदमास उक्तायला. मंगळार मेरेन तेलंगणा, कोकण आनी गोंयांत अशीच परिस्थिती आसपाची शक्यताय आसा. रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरून सेगीत दुसरे खेप IPL सर्त जिखली. अहमदाबादांतल्या नरेंद्र मोदी स्टेडियमाचेर काल जाल्ल्या फायनलीन तांणी गुजरात टायटन्साचेर 5 विकेटींनी जैत मेळयले. पयली बॅटींग करतना गुजरात टायटन्सान 8 बाद 155 धांवण्यो काडल्यो. जाप दितना RCBन 18 ओव्हरीन 8 बाद 161 धांवण्यो काडीत जैत जोडले. ही आसा एक कळोवणी आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवीं खबरां वाचक तशेंच अंकारक पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयल्यात. आज अर्ज करपाचो निमाणो दीस. इच्छूक उमेदवारांनी थारायली फी भरची आनी ताची पावती जोडून आपलो अर्ज हेड ऑफ RNU आकाशवाणी आलतीन पणजी हांगा सादर करचो. आनीक म्हायती खातीर 7020672717 ह्या क्रमांकाचेर संपर्क साधचो. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीन म्यानमारच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर चर्चा करतले. शेती आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान आज मध्य प्रदेशांत खेत बचाव अभियान सुरू करतले. रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरून सेगीत दुसरे खेप IPL सर्त जिखली. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमचे फुडल्यो राष्ट्रीय खबरो आज सांजवेळा 5:30.